आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. येत्या 5 वर्षात देशाची संरक्षण निर्यात 50,000 कोटींवर पोहोचण्याचा संरक्षण मंत्र्यांचा विश्वास. युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये श्रीमद भगवद्गीता आणि भरतमुनींच्या नाट्यशास्त्राचा समावेश. आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष मोहिमेअंतर्गत 2 भारतीय अंतराळवीरांचा एक्झिओम मोहिमेत सहभाग. इलेक्ट्रॉनिक उत्पादनात गेल्या दशकभरात 5 पटीनं वाढ. मेक इन इंडिया उपक्रमाचा हातभार. आणि उत्तर भारतातल्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस तर उत्तर प्रदेश राजस्थानमध्ये धुळीच्या वादळाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. येत्या 5 वर्षात म्हणजेच 2030 पर्यंत भारताची संरक्षण निर्यात 50,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर इथं चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर CMIA आयोजित केलेल्या मराठवाडा आत्मनिर्भर भारत की रक्षाभूमी या विषयावर संवाद सत्रात ते काल बोलत होते. सद्य सरकारच्या काळात संरक्षण निर्यातीत 40 पटीनं वृद्धी झाल्याचं सांगून 2014 मध्ये 600 कोटी निर्यात असलेली 24,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचं सिंह यांनी सांगितलं. यावेळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. दिल्ली मुंबई औद्योगिक पट्ट्याच्या प्रकल्पाच्या विस्तारासाठी आणखी 8,000 एकर जमीन संपादित केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. या संवाद सत्रानंतर संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण झालं. युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये म्हणजेच जागतिक महत्वाच्या आणि उत्कृष्ट वैश्विक मूल्य असलेल्या वारसा नोंदींमध्ये आता श्रीमद भगवद्गीता आणि भरतमुनींच्या नाट्यशास्त्राचा समावेश करण्यात आला आहे. यातील 2000 वर्षांपूर्वी रचलेल्या भरतमुनींच्या नाट्यशास्त्र या ग्रंथाचं एक हस्तलिखित तसंच भगवद्गीतेची काश्मीरी शारदा लिपीतील 5 हस्तलिखितं पुण्यातल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरातील आहेत. दरम्यान भारताची कालातीत विद्वत्ता आणि समृद्ध संस्कृती यांना मिळालेली ही जागतिक मान्यता आहे अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. या दोन्ही ग्रंथांनी शतकानुशतकं संस्कृती आणि सतसत विवेक बुद्धी जोपासण्याचं काम केलं असून यापुढेही ते जगाला प्रेरणा देत राहतील असं मोदींनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. भारत आता अंतराळ क्षेत्रातल्या आपल्या ऐतिहासिक यशाची पुनरावृत्ती करण्यास सज्ज आहे. आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष मोहिमेअंतर्गत भारतीय अंतराळवीर पुढच्या महिन्यात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकांवर जाणार आहेत. भारतीय वायुदलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आगामी एक्झिओम अंतराळ मोहिमेत सहभागी होतील अशी माहिती अंतराळ आणि अणुऊर्जा राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी काल दिली. या मोहिमेद्वारे भारतीय अंतराळ क्षेत्रात एक नवा अध्याय लिहिला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इस्रोच्या आगामी योजनांच्या उच्चस्तरीय आढावा बैठकीनंतर ते नवी दिल्लीत बोलत होते. चापेकर बंधूंचं स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान अमूल्य आहे. त्यांचं स्मारक खऱ्या अर्थानं युवकांना देशभक्तीचे संस्कार देणारं ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. चिंचवड इथल्या क्रांतीवीर चापेकर स्मारकाचं लोकार्पण आणि राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामाचा प्रारंभ काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. भारताचा सुवर्णमय इतिहास या स्मारकातून पाहायला मिळेल असं फडणवीस यावेळी म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. साठी घेण्यात आलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षा म्हणजे जेईईच्या दुसऱ्या मुख्य सत्राचा निकाल आज जाहीर होणार आहे. हा निकाल जेईईचं संकेतस्थळ JEEMAIN.NTA.NIC.IN या संकेतस्थळावर पात्रता गुणांसह जाहीर होणार असल्याचं राष्ट्रीय चाचणी संस्थेनं निवेदनाद्वारे कळवलं आहे. ही परीक्षा 2 फेऱ्यांमध्ये होते. दोन्ही सत्रांमध्ये परीक्षा दिल्यास अंतिम गुण यादी करताना जेईई मुख्य परीक्षेतील सर्वोत्तम गुणांचा विचार केला जाईल. इलेक्ट्रॉनिक उत्पादनात गेल्या 10 वर्षात 5 पट वाढ झाल्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. ते काल हरियाणाच्या गुरुग्राममधल्या मनेसर इथं पत्रकारांशी बोलत होते. मेक इन इंडिया उपक्रमामुळे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात मोठी वाढ झाली असून गेल्या 10 वर्षात इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीतही 6 पट वाढ झाली आहे असं मंत्र्यांनी सांगितलं. सरकारनं अलिकडेच इलेक्ट्रॉनिक घटक उत्पादन योजनेला मंजुरी दिली आहे ज्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन परिसंस्था आणखी सक्षम होईल आणि रोजगार संधींमध्ये वाढ होईल असंही वैष्णव म्हणाले. 2,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या युपीआय व्यवहारांवर वस्तू आणि सेवा कर आकारण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचं अर्थ मंत्रालयानं काल स्पष्ट केलं. याविषयी केले जाणारे दावे निखालस खोटे, दिशाभूल करणारे आणि विनाआधार असल्याचं, सरकारकडून असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे स्पष्ट केलं. याउलट सरकार युपीआयद्वारे डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध असल्याचंही या निवेदनात म्हटलं आहे. गुड फ्रायडे निमित्त जागतिक कच्च्या बाजारात तेलाचे बाजार व्यवहारासाठी काल बंद होते. इराणच्या तेल निर्यातीला आळा घालण्यासाठी अमेरिका आणि युरोपियन युनियन यांच्यातील व्यापार करार आणि अमेरिकेचे नवे निर्बंध यामुळे गुरुवारी तेलाच्या किमती 3% अधिक वाढल्या. रस्ते सुरक्षा आणि वाहतूक अंमलबजावणीमध्ये निष्पक्षता बळकट करण्यासाठी केंद्रानं रडार उपकरणांसाठी नियम अधिसूचित केले आहेत. वाहनांचा वेग मोजण्यासाठी रडार उपकरणांचा वापर केला जातो. हे नियम 1 जुलैपासून लागू होतील असं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. पश्चिम बंगालमधल्या मुर्शिदाबाद इथं वक्त दुरुस्ती कायद्याच्या विरोधातल्या निदर्शनानंतर झालेल्या हिंसाचाराच्या चौकशीसाठी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर काल कोलकाता इथं पोहोचल्या. आयोगाच्या चौकशी समितीच्या सदस्य असलेल्या रहाटकर मालदा आणि मुर्शिदाबाद इथं प्रभावित क्षेत्राला भेट देतील. जातीय अशांततेमुळे प्रभावित झालेल्या महिलांचं मनोबल वाढवणं, पीडितांशी संवाद साधून त्यांचे अनुभव नोंदवून त्यांच्या संरक्षण आणि पुनर्वसनासाठी आवश्यक उपाययोजनांची शिफारस अधिकार करण्याची योजना असल्याचं त्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. दरम्यान पश्चिम बंगालमधल्या घडामोडींविषयी बांगलादेशच्या अधिकाऱ्यांनी केलेली वक्तव्य भारतानं फेटाळून लावली आहेत. बांगलादेशात अल्पसंख्याकांवर सुरू असलेल्या अत्याचारांवर भारतानं व्यक्त केलेल्या चिंतेशी ही वक्तव्य जोडण्याचा छुपा आणि कपटी प्रयत्न असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध प्रसंगी दिलेल्या भाषणांचा संग्रह असलेल्या संस्कृतिका 5 वाध्याय या पुस्तकाचं प्रकाशन काल नवी दिल्लीत जुना आखाड्याचे प्रमुख आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंदगिरी यांच्या हस्ते करण्यात आलं. या संबोधनातून देशाची संस्कृती, परंपरा, आध्यात्मिक मूल्य आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी मोदींनी केलेल्या प्रयत्नांचं कौतुक कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी केलं. तर 2014 पासून देशभरात प्रत्येक दिशेनं नवोपक्रम दिसून आला आहे आणि वातावरणात परिवर्तन दिसून आल्याची टिप्पणी अवधेशानंदगिरी यांनी याप्रसंगी केली. जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषद अर्थात वेव्ज अंतर्गत एक अभिनव उपक्रम म्हणून सुरू करण्यात आलेल्या क्रिएट इन इंडिया चॅलेंजच्या पहिल्या मोसमातल्या अंतिम फेरीचा सोहळा येत्या 1 ते 4 मे दरम्यान मुंबईत होणार आहे. जवळपास 1 लाख जणांनी या स्पर्धेत नावनोंदणी केली आहे. त्यामध्ये 60+ देशांमधून आलेल्या 1,100+ आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रवेशिकांचा सहभाग आहे. विविध क्षेत्रातील कौशल्य प्रतिभेचं या स्पर्धेमधून प्रदर्शन होणार आहे. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 9 महिलांसह 22 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. या नक्षलवाद्यांवर सुमारे 40,50,000 रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणाअंतर्गत या नक्षलवाद्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांची प्रोत्साहन रक्कम देण्यात आली असून इतर सुविधाही देण्यात आल्या आहेत. आयपीएल क्रिकेटमध्ये पंजाब किंग्जनं काल रात्री बंगळुरू इथं पावसामुळे व्यत्यय आलेल्या 14 षटकांचा झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 5 गडी राखून पराभव केला. विजयासाठी 96 धावांचं लक्ष पंजाब किंग्जनं 11 चेंडू राखून पूर्ण केलं. हवामान. राजधानी दिल्लीत काल विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसानं दिलासा मिळाल्यानं वातावरण आल्हाददायक झालं होतं. आजही यात बदल संभवत नाही. हैदराबादच्या अनेक भागात वादळी वारे आणि मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे तापमानात घट झाली. पुढील 2 दिवसात वादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वीज कोसळणं आणि वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम आणि मेघालयातही आज काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. तसंच राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हवामान उष्ण आणि दमट राहील, तर उत्तर प्रदेश आणि राजस्थानात धुळीचं वादळ येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. येत्या 5 वर्षात देशाची संरक्षण निर्यात 50,000 कोटींवर पोहोचण्याचा संरक्षण मंत्र्यांचा विश्वास. युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये श्रीमद भगवद्गीता आणि भरतमुनींच्या नाट्यशास्त्राचा समावेश. आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष मोहिमेत भारतीय अंतरिक्षयानाचा एक्झिओम मोहिमेत सहभाग. इलेक्ट्रॉनिक उत्पादनात गेल्या दशकभरात 5 पटीनं वाढ, मेक इन इंडिया उपक्रमाचा हातभार. आणि उत्तर भारतातल्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस तर उत्तर प्रदेश राजस्थानमध्ये धुळीच्या वादळाची शक्यता. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.